मेरे सोनिया सोनिया वे, ये बचपन के दिन कितने ज्यादा हसीन थे ना। मतलब ये जो दिन है कभी लौट कर नहीं आने वाले, शायद वो समा भी कभी लौट कर नहीं आएगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। लहानपणी जेव्हा मी माझ्या मामाच्या गावाला जायचे ना, माझ्या आजोळी जेव्हा मी जायचे, तेव्हा इतकं सुंदर ते वातावरण तिकडे असायचं। म्हणजे गावाकडचं वातावरण तर तुम्हाला माहीतच आहे, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात स्पेशल तिकडे गोष्ट, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जायचं म्हटल्यावरती आईस्क्रीम तर असायचंच। दिवसाला 3-4 डबे आरामात तुम्ही संपवायचे, पण त्याचबरोबर ते कागदात गुंडाळून अगदी गोड गोड लागणारे मीठ टाकून ते द्यायचे आपल्याला। काळी मैना असं म्हणायचे माझ्या गावाकडे, किंवा मग करवंद आपण ज्याला म्हणतो ना, ती जेव्हा आजी यायची ना घेऊन, माझं सगळं लक्ष त्या आजीकडे असायचं। कारण की ती करवंद, ती काळी मैना मला आपल्या शहरात कधीही खायला मिळाली नाही जी तिकडे मिळायची। म्हणजे हा जो काही रान मेवा आहे ना, जंगलात मिळतो जनरली, पण आजकाल जंगलच गायब होत चालली आहेत म्हणल्यावरती हा रान मेवा, बोरं असतील, करवंद असतील, ते सेतुक बघा छोटे छोटे स्ट्रॉबेरी सारखे दिसतात ना, ते सुद्धा असायचे। आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजकाल कुठेच दिसत नाही, त्या फक्त लहानपणातच दिसतात, रादर लहानपणीच्या आठवणीतच दिसतात। असे कुठले कुठले फ्रूट्स आहेत, म्हणजे रान मेवा आपण ज्याला म्हणू शकू, जे फक्त त्या जंगलातच मिळायचे आणि आजकाल जनरली मिळतच नाहीत त्या गोष्टी, अशा कुठल्या गोष्टी तुम्ही मिस करताय बरं, ज्या तेव्हा दिसायच्या आपल्या लहानपणी दिसायच्या पण आजकाल नाहीच आहेत त्या, कुठल्या त्या गोष्टी आहेत मला सांगा। मी तर सगळ्यात जास्त मिस करते एका गोष्टीला, ती कुठली आहे मी सांगेनच थोड्या वेळात। 9607007935 माझा नंबर डायल करून तुमचं मत मला सांगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।